आपली पुढील नोंद आहे चोप चिनी अर्थात चायना रूट. लिलियासी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव स्मायलॅक चायना आहे. चीन, जपान आणि भारत या देशातील उबदार हवामानात ही वनस्पती वाढते. भारतात आसाममध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते. स्मायलॅक प्रजातीच्या सुमारे 300 ते 350 जाती आहेत. या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील वनस्पती काटक असतात. ही वनस्पती कापली किंवा आगीत जळाली तरी तिच्या मूलक्षोडांपासून ती पुन्हा वाढू शकते. चोपचिनी ही कठीण प्रथानांच्या सहाय्याने वर चढणारी वेल आहे. तिच्या खोडावर शुके असतात. पाने साधी, एकाडेक, लंबगोल आणि विशाल असून पानांच्या तळाशी ठळकपणे दिसणारी अनुपर्णे असतात. फुले अनेक, पांढरी व लहान असून फुलोरा चौरीसारखा दिसतो. ही फुले एकलिंगी असतात. फळे बोरांप्रमाणे गोलसर आणि लाल रंगाची असतात. बिया 1-2 असतात. बीजप्रसार पक्षी व अन्य लहान प्राण्यांमार्फत होतो. चोपचिनी औषधी असून तिची मुळे पाचक आणि रेचक आहेत. संधिवात, उपदंश, कंडुरोग व चर्मरोगावर ती उपयुक्त आहेत. स्मायलॅक चायनाशी जवळची असणारी एक जाती म्हणजे स्मायलॅक्स ग्लॅबरा. तिला बडी चोपचिनी म्हणतात. ती बिनकाटेरी असून तिच्या पानात फक्त 3 शिरा असतात. पाने खालून पांढरट व देठ तळाशी आवरक असतो. फुले पांढरी शुभ्र असतात. तिच्या ताज्या मुळांचा काढा जखमा व गुप्तरोग यांवर उपयुक्त आहे. स्मायलॅक्स प्रजातीची स्मायलॅक्स झेलानिका ही जाती घोटवेल म्हणून ओळखली जाते. ही बहुधा रानटी अवस्थेत समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळते. हिचे खोड काटेरी असते. पाने चोपचिनी सारखी हस्ताकृती व जाळीदार शिरा विन्यासाची असतात. फुले एकलिंगी, पांढरट हिरवी असून फळे मृदू, लाल व मोठ्या वाट्याने एवढी असतात. हिची मुळे सारसापरीला या औषधी द्रवात वापरतात. ते औषध गुप्तरोग आणि मासिक पाळीच्या तक्रारींवर विशेषतः 35 वर्षांवरील स्त्रियांकरिता उपयुक्त आहे. मुळे संधिवात, पाय दुखणे, अमांश इत्यादींवर उपयुक्त आहेत. बागेत शोभेसाठीही वेल लावतात. स्मायलॅक प्रजातीतील जगात वापरल्या जाणाऱ्या अन्य महत्वाच्या जाती म्हणजे स्मायलॅक्स रिगेली आणि स्मायलॅक्स ऑफिसॅनिलिस. या दोन्ही वनस्पतींच्या मुळांपासून सारसापरीला हे पेय तयार करतात. तसेच मुळे कंडुरोग, संधिवात आणि कुष्ठरोगावर वापरली जातात. ही नोंद डॉक्टर राजा ढेपे यांनी लिहिली आहे.